सफन्या अध्याय 3. त्या बंडखोर नगरीला हाय हाय. ती हिंसेने भरलेली नगरी कशी अशुद्ध झाली आहे. तिने परमेश्वराचे वचन ऐकले नाही व त्याची शिकवण ग्रहण केली नाही. तिने परमेश्वरावर भरोसा ठेवला नाही व ती तिच्या देवाला शरणही केली नाही. तिच्या मधले सरदार गुरगुरणाऱ्या सिंहाप्रमाणे आहेत. तिचे न्यायाधीश संध्याकाळच्या वेळेचे लांडगे आहेत, जे सकाळपर्यंत कशाचीही नामोनिशाने ठेवत नाहीत. तिचे संदेष्टे उद्धट व अविचारी आहेत. तिच्या याचकांनी पवित्र गोष्टी अपवित्र केल्या आहेत आणि नियमशास्त्रांचे अतिक्रमण केले आहे. परमेश्वर तिच्यामध्ये न्याय आहे. तो अन्याय करू शकत नाही. तो दररोज आपला न्याय उजळत आणतो. तो प्रकाशात लपवला जाणार नाही. तरीही गुन्हेगारांना लाज वाटत नाही. मी राष्ट्रांचा व त्यांच्या किल्ल्यांचा नाश केला आहे. मी त्यांच्या रस्त्यांचा नाश केला आहे व आता येथून कुणीही जात नाही. त्यांची शहरे नष्ट झाली, त्यामुळे तेथे कुणीही राहत नाही. मी म्हणालो, खचित तू माझे भय धरशील, शिक्षा घेशील, तर माझ्या संबंधाने ज्या सर्व योजना ठरल्यानुसार तुझे घर नष्ट होणार नाही. पण ते सकाळीच उठून आपली सर्व कामे भ्रष्ट करत असत. ह्यास तो परमेश्वर म्हणतो, मी लूट करावायला उठेन, तोपर्यंत माझी वाट पहा. कारण राष्ट्रे एकत्र यावी, राज्ये गोळा करावी आणि त्यांच्यावर मी आपला कोप व संतप्त क्रोध ओतावा असा मी निश्चय केला आहे. कारण माझ्या क्रोधाच्या अग्नीने सर्व पृथ्वी भस्म होईल. त्यानंतर लोकास मी शुद्ध ओट देईन, अशासाठी की परमेश्वराच्या नावाला हाक मारताना त्या सर्वांनी खांद्याला खांदा लावून एक होऊन माझी सेवा करावी. कुश देशातील नदी पलीकडचे माझे आराधक व माझी विखुरलेली माणसे मला अर्पणे घेऊन येतील. त्या दिवसात तू माझ्या विरुद्ध केलेल्या सर्व कृत्यांची तुला लाज वाटणार नाही. कारण त्या समयापर्यंत जे तुझ्या वैभवाविषयी अभिमान धरत होते त्यांना मी बाहेर घालवीन. आणि मग तू माझ्या पवित्र पर्वतावर पुन्हा गरिष्ठ असणार नाहीस. तुझ्यामध्ये मी फक्त नम्र व दीन लोकासच राहू देईन. आणि तू परमेश्वराच्या नावात आश्रय घेशील. इस्रायल मधील उरलेले वाईट कृत्य करणार नाहीत व खोटे बोलणार नाहीत. त्यांच्या मुखात कपटी जीब आढळणार नाही. ते चरून आडवे पडून राहतील व त्यांना कुणीही त्रास देणार नाही. सियोनकडे गा आणि हे इस्रायला आनंदाने जल्लोष कर. यरुशलेमचे कन्ने आनंद व उल्लास कर. कारण परमेश्वराने तुझा दंड दूर केला आहे. त्याने तुझ्या शत्रूला घालवून दिले आहे. इस्रायलचा राजा परमेश्वर तुझ्यामध्ये आहे. आता तुला कोणत्याही अरिष्टाची भीती बाळगण्याचे कारण नाही. त्या दिवशी ते यरुशलेमेला असे म्हणतील, घाबरू नको, हे सियोना, तुझे हात लटपटून देऊ नको. परमेश्वर तुझा देव तुझ्यामध्ये आहे. तो तुला वाचवायला पराक्रमी असा आहे. तो हर्षाने तुझ्याविषयी आनंद करेल. तो त्याच्या प्रेमासोबत तुझ्याकडे शांती घेऊन येईल. तो गायनाने तुझ्याविषयी आनंद करील. जे लोक सणाच्या वेळेकरता दुःख करत आहेत त्यांना मी एकत्र करेन. मी तुझी निंदा आणि नाश होण्याची भीती तुझ्यापासून दूर करेन. त्यावेळी तुला जे पीडतात त्यांचा मी नायनाट करेन. जी लंगडी आहे तिला मी वाचवीन आणि ज्यांना घालवून दिले आहे त्यांना गोळा करीन. आणि ज्या प्रत्येक देशात त्यांची अप्रतिष्ठा झाली त्यामध्ये मी त्यांना प्रशंसा व कीर्ती मिळवून देईल. त्यावेळी मी तुला परत आणीन आणि मी तुम्हा सर्वांना परत एकत्र करीन. मी तुला पृथ्वीवरील सर्व लोकांमध्ये प्रसिद्धी व कीर्ती मिळून देईल. तुझ्या डोळ्यांदेखत मी तुझे भविष्य पुनर्संचित करीन, असे परमेश्वर म्हणतो.